मिखा अध्याय 7। मला हाय हाय, मी अस्वस्थ झालो आहे कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळासारखी झाली आहे, काढणीच्या द्राक्षरसासारखी झाली आहे। खायला एकही घोंस नाही, पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळांची हाव आहे। धार्मिक मनुष्य पृथ्वीवर नष्ट झाला आहे आणि मनुष्यामध्ये कोणीही सरळ नाही। ते सर्व रक्त पाडायला टपतात, ते प्रत्येक जण जाळे घेऊन आपल्या भावांची शिकार करतात। त्यांचे हात दुष्कृत्य करण्यात पटाईत आहेत। अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत। सामर्थ्यवान मनुष्य दुसऱ्याला आपल्या जीवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो, असे ते एकत्र येऊन योजना करतात। त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडपाप्रमाणे आहे, त्यातला अति सरळ तो काटेरी कुंपणापेक्षा वाईट आहे। हा दिवस तुझ्या पहाऱ्याकारांचा दिवस येतो, आता त्यांचा गोंधळ उडेल। कोणत्याही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको, मित्रावरही विश्वास ठेवून राहू नको। तुझ्या उराशी जी स्त्री निसते तिला देखील काही सांगू नको। तू काय बोलतो त्याबद्दल सावध राहा। स्वतःच्या घरातील माणसेच वैरी होतील। मुलगा वडिलांना मान देणार नाही, मुलगी आईविरुद्ध जाईल, सूनसासूच्या विरोधात जाईल। परंतु मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन, मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहिन। माझा परमेश्वर माझे ऐकेल। माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका। मी तेव्हा उठेन जेव्हा मी अंधारात बसेन, तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल। परमेश्वर माझा वाद करेल आणि माझा न्याय साधेल। तोपर्यंत मी त्याचा राग सहन करेन, कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे। तो मला प्रकाशाकडे आणील आणि त्याच्या न्यायीपणात त्याने मला सोडवलेले मी पाहिन। मग माझा शत्रू हे पाहिल, तुझा देव परमेश्वर कोठे आहे, असे ज्याने मला म्हटले त्यास लाज झाकून टाकेल। माझे डोळे तिच्याकडे पाहतील, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे ती तुडवली जाईल। तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल, त्या दिवसात तुझी सीमा फार विस्तारित होईल। त्या दिवसात ते अशूर देशातून आणि मिसर देशापासून फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून दूरदूरच्या समुद्र तीरावरून व दूरदूरच्या पर्वताकडून लोक तुझ्याकडे येतील। देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळामुळे ओसाड होईल। म्हणून तू आपल्या लोकांस तुझ्या वतनाचा कळप जो रानात सरतो त्याला आपल्या काठीने पाळ। जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानात व गिलादात ते सरोत। जेव्हा तू मिसर देशातून बाहेर निघलास त्या दिवसाप्रमाणे त्यास मी अद्भुत कृत्य दाखवीन। राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील। ते आपला हात आपल्या मुखाला लावतील, त्यांचे कान बैरे होतील। ते सापाप्रमाणे धूळ चाटतील, भूमीतल्या सरपटणाऱ्याप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील। परमेश्वर आमचा देव याच्याकडे ते भयभीत होऊन येतील आणि ते तुझ्यामुळे घाबरतील। तुझ्यासारखा देव कोण आहे जो तू पापांची क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतोस? तो अनंत काळ क्रोधाविष्ट राहणार नाही, कारण त्यास दयाळू व्हायला आवडते। तो आम्हावर पुन्हा दया करील, तो आमच्या पापांच्या आपल्या पायाखाली चुरडा करील आणि आमची सर्व पापे समुद्रात खोलवर फेकून देईल। पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहिली ती अशी की तू याकोबाला सत्यता आणि अब्रामाला कराराचा विश्वासूपणा देशील।